श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या सर्व भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टी या ग्रंथाच्या आतापर्यंत 61 ओव्या आपण घेतल्यात। आता हळूहळू समारोपाकडे आपण जातोय। 65 पैकी 61 ओव्या घेऊन झाल्यात। आता 62, 63, 64 आणि 65 या 4 ओव्या उरलेल्या आहेत। 61वी ओवी माऊली ज्ञानेश्वराच्या आपल्या गुरूंच्या प्रती प्रकट केलेल्या कृतज्ञाची ओवी आहे। त्याचप्रमाणे चांगदेवांनाही कृतज्ञतेचा आदरभाव ते समर्पित करत आहेत। आणि त्याचवेळी माऊली ज्ञानेश्वराची जी अवस्था आहे, किती लहानपण ते घेतात, किती विनम्रता त्यांची, स्वानुभव रसाळ खाजे दिदले लोभे, चांगदेवा तुझे निव्याजे माऊलिया श्री निवृत्ती राजे। माऊली श्री निवृत्तीनाथांनी तुझ्या निमित्ताने हा स्वानुभवाचा गोड असा खाऊ माझ्या हातात दिला, तुझ्या निमित्ताने मला मिळाला, म्हणजे तुला द्यायचा होता पण मला निमित्त केलं आणि तुला तो प्राप्त होत आहे, त्यासाठी सद्गुरूंचे खूप खूप उपकार मानत आहे। त्याचवेळी चांगदेवालाही म्हणत आहे की तुझ्या निमित्ताने, अशी ही 61वी ओवी, त्याच्यावरचं विश्लेषण निरूपण काल घेऊन झालं। आज 62व्या ओवीकडे आपण बोलत आहोत। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। एवं ज्ञान देव चक्र पाणी ऐसे दोन्ही डोळस आरिसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा। एवं ज्ञान देव चक्रपाणी ऐसे। चांगदेवाला कधी वटेश्वर म्हणतात, कधी चक्रपाणी म्हणतात। दोन्ही डोळस आरिसे, डोळ्यांना स्पष्ट दिसतील असे दोन्ही डोळस म्हणजे ज्ञानी, दोन्हीही ज्ञानी आरसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा। एकमेकांना पाहून अभेद झालेत। एवं ज्ञान देव चक्रपाणी ऐसे दोन्ही डोळ सारिसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा। याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव, चांगदेव म्हणजे चक्रपाणी, असे दोन्ही ज्ञानी, डोळस ज्ञानी, डोळस ज्ञानी रूपी आरसे एकमेकांमध्ये पाहून त्यांच्यावरील भेदभाव नष्ट झाला, म्हणजे दोघेही समान झाले, दोघेही आत्मज्ञानी झाले। आता चांगदेव पासष्टीची ही ओवी वर पाहता फार सोपी वाटते, पण अत्यंत समर्पक दृष्टांताने या पत्राचा हेतू स्पष्ट करताना स अहम सोहम हे उपनिषदामधील रहस्य उलगडत आहे। स अहम सोहम, आता हे रहस्य उपनिषदामधलं काय आहे? मीच ब्रह्म, मीच आत्मा आणि मीच परमात्मा आहे। हा बोध सर्वसामान्य माणसाला सहजासहजी होत नाही। हा बोध व्हायला खूप थोर भाग्य पाहिजे, खूप मोठी पवित्रता पाहिजे। ज्ञानेश्वर महाराज दोन डोळस आरशांचे उदाहरण देऊन किती सहजरित्या हा बोध चांगदेवांच्या गळी उतरवतात, नाही का? अन्यथा हे किती अवघड काम आहे। दोन आरसे समोरसमोर ठेवले। आता आपले हे लौकिक आरसे आहे नाही, लौकिक आरसे जर आपण अमरासमोर ठेवले तर काय होईल? आरसेच आरसे, आरसेच आरसे, अनंत आरसे दिसतील. आता हे नेहमीचे आरसे नसून डोळस म्हणजे ज्ञानी आरसे आहे. चांगदेव चक्रपाणी हा एक आरसा समजा. चांगदेव वेगळा आणि चक्रपाणी वेगळा असं नाही, हे दोन आरसे असून दोन्ही मिळून एकच आरसा आहे. त्यांच्यासमोर ज्ञानदेव हा दुसरा आरसा. एकीकडे चांगदेव, एकीकडे ज्ञानेश्वर. आता हे डोळस आरसे एकमेकांकडे पाहत आहेत. जेव्हा ज्ञानोबा चांगदेवाकडे पाहतात तेव्हा ते डोळस म्हणजे ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी आहेत आणि त्यामुळे ते चांगदेवातील प्रकृती म्हणजे नाम रूप वर्ण आकार हे सर्व बाजूला सारून आत्म्याकडेच पाहतात. नाम रूप वर्ण आकार या चारही गोष्टीला बाजूला सारून ते फक्त चांगदेव जो चक्रपाणी आहे त्याच्यामधल्या आत्म्यालाच पाहतात. हा चांगदेवाचा आत्मा व हा आपला आत्मा असा त्यांना भेद दिसत नाही आणि हेच वास्तव आहे, हीच वास्तविकता आहे की आत्मरूपाने आत्म्याला पाहिल्यानंतर आत्मा आणि आत्मा वेगळा दिसत नाही. आत्मा आणि आत्मा हा वेगळा वेगळा आहे असं दिसत नाही. आत्मा आत्मामध्ये भेद नसल्यामुळे ते मग चांगदेवाशी एकरूप होतात. चांगदेवाच्या शरीराशी नाही, नाम रूप वर्ण आकाराशी नाही, चांगदेवाच्या आत्म्याशी. आता आत्म्याचे आत्म्यामध्ये समरस होणे हे सहज आहे. आत्म्याचे आत्म्यामध्ये समरस होणे हे सहज आहे. आता चांगदेवालाही तीच आत्मदृष्टी प्राप्त झाली आहे आणि तो ज्ञानोबांच्या डोळस ज्ञानी आरशामध्ये पाहतोय. ज्ञानराजांमध्ये प्रकृतीचा अडथळा नाही कारण ते पूर्णपणे आत्मरूपच आहेत. आहे ते शुद्ध आत्मस्वरूपच आहे. त्यामुळे चांगदेवांना अंधत्व अज्ञान गेले त्यांचे चांगदेवाचे आणि तेही त्या डोळस ज्ञानी आरशाला पाहू लागले. स्वतःही डोळस झाले आणि समोर ज्ञानेश्वर तर डोळस आहेच. चांगदेवांमध्ये इतर सामान्य माणसाप्रमाणेच मी माझे मला यांनी प्रकृतीचा आश्रय घेतला होता. मी महान योगी, माझ्यासारखा कोणी नाही, माझे इतके शिष्य आहे, मला हा योग येतो, मला तो योग येतो वगैरे वगैरे असा असावा असा आपण अनुमान लावू शकतो. पण जी योग्यता आपल्याला चांगदेवाची दिसून पडते त्या योग्यतेवरून आपण असं म्हणण्याच्या लायकीचे नाही. चांगदेवांना अहंकार होता हेही म्हणण्याच्या लायकीचे आपण नाही कारण चांगदेवांची स्थिती आपल्यापेक्षा खूप 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 वरची आहे, अत्यंत वरची अवस्था आहे. आणि तितक्या अत्यंत वरच्या अवस्थेमध्ये सुद्धा काहीतरी अहंकाराचा अंश उरला होता म्हणून त्यांना हे पत्र पाठवण्यात आलं. मग आपल्यामध्ये किती असेल याचा आपण अनुमान लावू शकतो. मी महान योगी, या अष्टमहासिद्धी माझ्याच, हे वैभव सगळे माझे, मलाच मोठा मान सन्मान मिळावा. हा ज्ञानेश्वर तर एक चिमुरडा लहानसा मुलगा, तो मला काय शिकवणार असं काहीतरी त्यांच्या डोक्यात असावं. चांगदेवामध्ये अशा अहंकाराने पूर्ण वस्ती केलेली असावी असं आपण अनुमान लावू शकतो. पूर्णपणे खात्रीशीर सांगू शकत नाही. आणि अहंकार थोडा जरी उरला असेल तरी ते अंधत्वच आहे. म्हणून सूक्ष्मरूपाने अहंकार शिल्लक असेल तर ते अंधत्वच आहे. बोलून दाखवण्याचं जाऊ द्या, मनामध्ये सुद्धा थोडंसं असं जर वाटत असेल तरी त्या अहंकार सूक्ष्मरूपाचं सुद्धा अंधत्वच असते. आणि त्यामुळे चांगदेवांना आत्मबोध किंवा आत्मज्ञान मिळालेले नसावे. ज्ञानेश्वर महाराज आधीच डोळस होते म्हणजे ते आत्मज्ञानी होते कारण चांगदेव 65 आधीचा जो वृत्तांत होता ज्ञानेश्वरी लिहिण्याचा, रेड्यामुखी वेद बोलविण्याचा, या काही छोट्या गोष्टी नव्हत्या, लहान गोष्टी नव्हत्या. एका पूर्ण आत्मज्ञानी माणसालाच हे शक्य होतं आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीमध्ये अंधत्व नव्हते. आणि तसंही जेवढं काही डॉक्युमेंटेड आहे ज्ञानेश्वरांचं स्वतःचं साहित्य, ज्ञानेश्वरांना एक्सप्लेन करणारं नामदेवांचं साहित्य, त्यांच्या समकालिक जे त्यांच्या अवतीभोवती होते त्या सर्व मराठी संतांचं जे साहित्य आहे त्या साहित्यातून माऊली ज्ञानेश्वराची छवी जी बाहेर आपल्याला दिसते त्यावरून आपल्याला स्पष्ट कळतं की ज्ञानेश्वर माऊली हे संपूर्ण आत्मज्ञानी होते. त्यांचं वागणं, बोलणं, आचरण, कृती सर्वच काही इतकं पवित्र होतं की सर्वांनी, इतका लहान मुलगा असूनसुद्धा त्यावेळचे मोठे गोरा कुंभार, त्यावेळचे नामदेव, त्यावेळचे सो नरहरी सोनार, त्यावेळचे आणखीन जे त्यात समकालीन सावता माळी, हे सर्व जे होते ते त्यांना इतक्या आदरपूर्वक त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. खुद्द नंतर चांगदेवांच्या साहित्यामध्ये, चांगदेवांचेही अभंग आहेत काही, त्यांच्या साहित्यात सुद्धा याचा उल्लेख मिळतो. निवृत्ती सोपान मुक्ताबाई चला त्यांचे भावंड होते म्हणून त्यांनी जर लिहिलं असेल तर त्यात काही नाविन्य नाही, पण इतरांनी जशा प्रकारची इमेज रेखांकित केलेली आहे त्याच्यावरनं स्पष्ट कळतं की माऊली ज्ञानेश्वर महाराज हे संपूर्ण आत्मज्ञानी होते. त्यांच्या दृष्टीमध्ये कुठेही अंधत्व नव्हतं आणि ते आपल्या आत्मदृष्टीनेच चांगदेवाकडे पाहत होते. आता ज्याची पाहण्याची जशी दृष्टी असते त्याला ते तसंच दिसते. आपल्या व्यवहारामध्येही हेच खरं आहे. एखाद्या कुठल्याही प्रसंगाकडे, गोष्टीकडे, माणसाकडे, व्यक्तीकडे, एखाद्या इंडस्ट्रीकडे, ज्यांच्याकडे आपली जशी दृष्टी असेल आपल्याला चित्र तसंच दिसेल. तुम्ही पॉझिटिव्ह दृष्टीने पाहत असाल तर सर्व गोष्टी पॉझिटिव्ह दिसतात आणि जर निगेटिव्हिटी दृष्टीने पाहायला गेलं तर आपल्याला त्यात उणीवा, कमतरता, कमीपणा हेच दिसतं. म्हणून आपली वृत्ती अशी असावी की आपल्याला प्रथमदर्शनीच पॉझिटिव्ह गोष्टी दिसायला पाहिजे. म्हणून निगेटिव्ह घडत असेल त्यालाही आपण पॉझिटिव्ह म्हणावं असं म्हणत नाही आहे इथे. असा अजिबात अभिप्राय नाही आहे. अभिप्राय हा आहे की सुरुवातीला कोण काय सांगत आहे, कोण काय बोलत आहे याचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे. त्यात काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे प्रज्ञेवरती आहे. तो बुद्धीच्या प्रज्ञेचा भाग आहे. काय सत्य आहे, काय असत्य आहे तो बुद्धीच्या विवेकाचा भाग आहे. तिथपर्यंत जायच्या आधी पहिल्यांदा ऑनरेबली ऐकून तर घ्यायला लागेल ना. आपल्यापैकी बऱ्याच लोकांमध्ये ही सवय असते की आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकण्याच्या आधीच कुठल्याही गोष्टीचं कंक्लुजन काढतो. एक चांगला माणूस त्यालाच म्हणता येईल जो समोरच्या व्यक्तीची पूर्ण गोष्ट ऐकून घेतो दृष्टा म्हणून, बरं का. त्यात अडकायचं नाही आहे, जजमेंटल व्हायचं नाही आहे. अजिबात जजमेंटल न होता एक दृष्टाभावाने, एका साक्षीभावाने पूर्णपणे ऐकून घ्यावं. त्यात किस नाही पाळायची, नाही तर कोणी कोणाला सांगत असते काहीतरी हो 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 करत त्याला एनकरेज नाही करायचं. समोरची व्यक्ती काय सांगत आहे शांतपणे, गंभीरपणे समोरच्या व्यक्तीची गोष्ट ऐकून घ्यावी. जेव्हा तुम्ही शांत आणि गंभीरपणे कोणाची गोष्ट ऐकता त्यावेळी समोरची जी व्यक्ती असते ती जास्त चालाकी करू शकत नाही, बरं का. कोणी तुम्हाला खोटं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत आहे हे तुमच्या लक्षात येईल, पण त्याच्यावरही रिएक्ट करायची गरज नाही आहे. शांतपणे ऐकायचं आहे. नंतर ते काम पहिल्यांदा विवेकाला सोपवायचं आणि विवेकाच्या मार्फत पास झालं की मग प्रज्ञेला सोपवायचं. आणि त्याप्रमाणे स्टेटमेंट करायचा. पहा किती सुंदर संसार होतो आपला, किती सुंदर व्यवहार होतो, किती सुंदर ॲडमिनिस्ट्रेशन करता येतं, किती सुंदर मॅनेजमेंट करता येतं. डझंट मॅटर वेदर यू आर कंपोनेंट ऑफ ए टीम ऑर यू आर लिडिंग ए टीम. दोन्ही अवस्थांमध्ये टीम लीडर म्हणून किंवा टीम मॅनेजर म्हणून दोन्ही अवस्थांमध्ये तुम्हाला इतकं सुंदर पद्धतीने सर्व गोष्टींना हाताळता येतं. हातवटी कोणती? शांतपणे समोरच्याची गोष्ट ऐकून घेणे, ताबडतोब रेस्पॉन्ड न करणे, थोडा वेळ घेणे, पहिल्यांदा जे काही तुम्ही रिसीव केलेला डाटा आहे तो डाटा तुमच्या बुद्धीच्या मार्फत विवेकाला सोपवणे, तिथे खरं आणि खोट्याची क्लिअर आयडेंटिटी होईल, आणि तिथून पास झाल्यानंतर मग त्याला प्रज्ञेकडे सोपवणे, योग्य आणि अयोग्याची निवड करायला, आणि त्यानंतर जो आउटपुट येईल त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन घ्या. 100% गॅरंटीने यू विल बी सक्सेसफुल. ज्याची पाहण्याची जशी दृष्टी असते तसेच त्याला दिसते. माऊली ज्ञानेश्वरांना चांगदेवाकडे पाहिल्याबरोबर त्याच्यातील प्रकृतीचा भाग अलग होऊन आत्मदर्शनच झाले, आणि हेच ते चांगदेवाला वारंवार सांगत आहेत. या पूर्ण 65 वयांमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की चांगदेवा, मी तुला पाहायला गेल्यानंतर मी मला स्वतःलाच दिसलो, तुम्हाला दिसलाच नाही. कारण नाम, रूप, वर्ण, आकार या चार गोष्टींकडे माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं लक्षच नाही आहे. ते इतक्या वरच्या पातळीवरचे तत्वदर्शी आत्मज्ञानी आहेत की नाम, रूप, वर्ण आणि आकार या चार गोष्टींकडे त्यांचं लक्षच जायचं नाही, आणि त्यांना दिसायचं ते फक्त आत्मस्वरूप. चांगदेव तिथे हजर नसताना चांगदेवांनी जे कोरपत्र पाठवलं त्याला हे उत्तर लिहित आहे. तिथे चांगदेव नाही आहे, माऊलीसमोर कोण आहे? फक्त ते कोरपत्र आहे. त्या कोऱ्या पत्रावरून चांगदेवांची पूर्ण आत्मिक आयडेंटिटी माऊली ज्ञानेश्वरांना पटलेली आहे. त्यांना रूप नको, नाम नको, वर्ण नको, आकार नको. कोरं पत्र आल्यानंतर त्या कोऱ्या पत्राचा मजकूर काय ताबडतोब त्यांना कळला आणि या 65 ओव्या अवतरल्यात. तर तिथे या 65 ओव्यातून हाच एक बोध चांगदेवाला करून देत आहेत की अरे चांगदेवा, तू तुझ्या आतमध्ये बघ, तू तुला दिसशील, तू स्वतःलाच दिसशील, तू एक आत्मा आहे आणि मीही एक आत्मा आहे, मग मी आणि तू हा भेद कुठे उरला? मग कुठला साष्टांग दंडवत नमस्कार, विनंती विशेष, चिरंजीव लिहू की तीर्थरूप लिहू की तीर्थस्वरूप लिहू, हा भेदच कुठे उरला? आपण दोघे आत्मस्वरूपच आहोत. या स्थितीवर तू आता अडळ राहा आणि आत्मसुखाचा अनुभव घे. हे आत्मसुख खरे, शाश्वत, नित्य, चिरंतर टिकणारे असे आहे. बाह्य इंद्रिय सुख हे सगळे नश्वर आहे. आता तू या बाह्य नश्वर सुखाकडे पाठ फिरव आणि तुझ्या अंतरामध्ये असलेल्या या शाश्वत आत्मसुखाचा निरंतर अनुभव घे आणि त्याचा उपभोग घे. हाच उपदेश माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी इतर भक्तांनाही केला. आमच्या तुमच्यासारख्या लोकांना सुद्धा माऊली ज्ञानेश्वर महाराज या चांगदेव 65 माध्यमातून हेच सांगत आहे. म्हणून सर्वांनी चांगदेव 65 वाचावी, तिचे मनन निधिध्यासन करावे आणि आत्मबोध करून घेऊन सुखी व्हावे. हा आत्मबोध व्यवस्थित समजण्यासाठी, पटण्यासाठी एका गोष्टीची गरज पडेल, ते म्हणजे आत्मसाक्षात्कारी सद्गुरू. कधीही कुठेही अपॉर्च्युनिटी मिळत असेल, पहिल्यांदा आतमध्ये गहन इच्छा झाली पाहिजे की मला आत्मसाक्षात्कार व्हावा. जेव्हा परमात्माच्या दारात जाऊन आपण लौकिक गोष्टी न मागता परमात्माच्या चरणावर डोकं ठेवून परत परत प्रार्थना करू, निधी ध्यास करू, चिंतन करू की देवा, मला आत्मसाक्षात्कार दे, मला आत्मसाक्षात्कार प्रदान कर, असं बोलल्यानंतर आत्मसाक्षात्कारी सद्गुरू आपल्या जीवनात येईल. आणि एकदा का तो आला तर मग या सर्व गोष्टी हळूहळू समजायला सुरुवात होईल. बासष्टावी ओवी उद्याही आपण कंटिन्यू करू. आज इथे थांबण्याच्या आधी एकदा उच्चार करूया. एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे दोन्ही डोळस आरिसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. ज्ञानदेव आणि चांगदेव हे दोन्ही डोळस आरसे आहेत. दोन्ही ज्ञानी आत्मज्ञानी पुरुष आहेत आणि ते एकमेकांना जेव्हा पाहू लागलेत, एकमेकांची त्यांना प्रचिती आली, अनुभव आला, तेव्हा दोघांच्या मध्ये असलेला पूर्ण भेद समूळ नष्ट झाला. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.